आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बँकिंग पद्धती सुलभ होण्यासाठी धोरण निश्चितीची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त 90 रुपयांच्या विशेष नाण्यांचं केलं लोकार्पण. निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडून जबरदस्तीनं आयकर वसुली करणार नसल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात निवेदन. शेअर बाजारात 9व्या आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीनं. दोन्ही निर्देशांकांनी गाठली ऐतिहासिक उंची. सोन्याच्या दरातही मोठी वाढ. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण राजस्थान आणि उत्तर कर्नाटकात 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट येण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांची लढत. मुंबईची खराब सुरुवात. देशातल्या सर्व क्षेत्रातल्या नागरिकांना, व्यावसायिकांना सोयीनुसार आणि गरजेनुसार बँकिंग करता यावं, तसंच बँकिंगच्या पद्धती सुलभ होण्यासाठी धोरण निश्चितीची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. रिझर्व्ह बँकेच्या 90व्या स्थापना दिनाच्या निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देताना रोखेविरहित व्यवहारांमधून होणाऱ्या बदलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
नए फाइनेंसिंग, ऑपरेटिंग एंड बिजनेस मॉडल्स की आवश्यकता हो सकती है. ग्लोबल चैंपियंस की क्रेडिट जरूरतों से लेकर रेहड़ी पटरी वालों तक की जरूरत को, कटिंग एज सेक्टर से लेकर ट्रेडिशनल सेक्टर तक की जरूरतों को हम पूरा कर सकते हैं. ये विकसित भारत के लिए बहुत जरूरी है.
सर्वसमावेशक प्रगतीसाठी विभिन्न क्षेत्रांची भविष्यातील गरज ओळखून काम करण्याची आणि अभिनव संकल्पना राबवण्याची शिफारस प्रधानमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेला केली. गेल्या 10 वर्षात देशातल्या बँकिंग व्यवस्थेत झालेल्या बदलांचा आढावा त्यांनी भाषणात घेतला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 90 रुपयांच्या विशेष नाण्यांचं लोकार्पण झालं. कोरोना काळात रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या पावलांचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कौतुक केलं. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला, बँकांना आणि चलनवाढ आटोक्यात आणण्याला फायदा झाल्याचं त्या म्हणाल्या. वित्तीय क्षेत्राला बदलत्या काळानुसार सुसंगत करण्यासाठी रिझर्व्ह बँक कार्यरत असल्याचं गव्हर्नर शक्तिकांत दास यावेळी म्हणाले. निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडून जबरदस्तीने आयकर वसुली करणार नसल्याचं निवेदन केंद्र सरकारच्या वतीनं देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिलं. येत्या जुलै महिन्यापर्यंत आयकर विभागाच्या 3,500 कोटी रुपयांच्या कर थकबाकीची वसुली केली जाणार नाही, असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर हे निवेदन दिलं. या याचिकेची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे. महिलांविषयी अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल आज निवडणूक आयोगानं भाजपा खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रींत यांची कानउघाडणी केली. घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात, तर श्रीनेत यांनी भाजपाच्या लोकसभा उमेदवार कंगना रानौत यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या दोघांनी वैयक्तिक टीका केली असून त्यामुळे आचारसंहितेतल्या तरतुदींचं उल्लंघन झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या अनुषंगानं भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणूक काळात दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांच्या विधानाबाबत काळजी घ्यावी आणि दक्षता राखावी यासाठी ही नोटीस बजावली आहे. दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी आपापल्या नेत्यांना आदर्श आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन करण्यापासून रोखावं, असं आयोगानं बजावलं आहे. महाराष्ट्रात आजपासून नवीन वीजदर लागू झाले आहेत. इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे 10% दरवाढीचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार आहे. महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या मार्च 2023 आदेशानुसार ही दरवाढ झाली आहे. 2 वर्षांसाठी 2 टप्प्यात वीज दरवाढ होईल. घरगुती संवर्गातील सिंगल फेजसाठी पूर्वी 116 रुपये लागायचे, आता 128 रुपये लागते. 3 फेजसाठी पूर्वीच्या 385 रुपयांऐवजी 425 रुपये लागणार आहेत. वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या 470 रुपयांऐवजी 517 रुपये द्यावे लागतील. श्रोते हो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीने आजपासून आपल्यासाठी सुरू केला आहे. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. उद्याच्या भागात आपण रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातल्या शेअर बाजारात आज नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीत झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 363 अंकांची वाढ नोंदवून 74,015 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135 अंकांची वाढ नोंदवत 22,462 अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सनं एकदा 74,255 अंकापर्यंतची ऐतिहासिक उंची गाठली तर निफ्टीही 22,530 अंकांच्या विक्रमी उंचीवर पोहोचला होता. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं तोळ्यामागे 1,400 रुपयांनी महाग झालं. 24 कॅरेट सोन्याचे दर आज तोळ्यामागे 68,660 रुपयांवर पोहोचले होते. 22 कॅरेट सोनं 67,000 रुपयांवर गेलं होतं. गुड फ्रायडेमुळे 3 दिवस बंद असलेला कमोडिटी बाजार सकाळी तेजीतच खुला झाला. ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग बाजारातल्या तेजीमुळे सोनं प्रति औंस 2,278 डॉलरपर्यंत पोहोचलं होतं. यामुळे देशातल्या बाजारात सोन्याचे भाव वाढल्याची माहिती कमोडिटी बाजारचे तज्ज्ञ अमित मोडक यांनी दिली. या उन्हाळ्यात देशात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण राजस्थान आणि उत्तर कर्नाटकात 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येतली राज्य वगळता इतर ठिकाणी एप्रिलपासून जूनपर्यंत ही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असल्याचं ते म्हणाले. राज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा वगळता इतर ठिकाणी 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी हे प्रमाण 8-10 दिवसांपर्यंत जाऊ शकतं अशी माहिती त्यांनी दिली. उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू नये म्हणून ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी व्यक्ती यांनी खबरदारी घ्यावी असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यामुळे सिलेंडर 30-32 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आता मुंबईत एका व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1,717 रुपये इतकी झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या मीराबाई चानू या भारोत्तोलक महिला खेळाडूची 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठीही निवड होणार आहे. या क्रीडा प्रकारासाठी निवड होणारी ती एकमेव महिला खेळाडू ठरणार आहे. जायबंदी झाल्यानं गेले 6 महिने मीराबाईला या खेळात सहभागी होता आलं नव्हतं. पण या दुखण्यावर मात करत थायलंडमधल्या कुकेत इथं सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत 184 किलो भारोत्तोलन करून मीराबाईनं आज पात्रता फेरी गाठली. तिच्या निवडीबाबतची अधिकृत घोषणा ही विश्वचषक स्पर्धा आटोपल्यानंतर केली जाणार आहे. 2017 दरम्यान जागतिक पातळीवरची जगज्जेती ठरलेल्या मीराबाईला 49 किलो वजनी गटातलं ऑलिम्पिक पात्रता फेरीचं दुसरं मानांकन लाभलं आहे. मार्च 2024 अर्थात वस्तू आणि सेवा करातून 1,78,000 कोटी रुपये इतका स्थूल महसूल गोळा झाला आहे. आतापर्यंतचा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महसूल आहे. गेल्या मार्चच्या तुलनेत त्यात 11% अधिक वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. ज्ञानवापी मशीद प्रवेश प्रकरणात हिंदूंनी दक्षिणेकडून प्रवेश करून प्रार्थना करायला परवानगी देणाऱ्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं दोन्ही पक्षकारांना या परिसरातील परिस्थिती पूर्वी दिलेल्या आदेशांप्रमाणेच ठेवण्याचे आदेश दिले. हिंदू दक्षिणेकडून प्रवेश करून तळघरात प्रार्थना करतील तर मुस्लिम उत्तरेकडून प्रार्थना करतील असं या आदेशामध्ये म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 59 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बँकिंग पद्धती सुलभ होण्यासाठी धोरण निश्चितीची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त 90 रुपयांच्या विशेष नाण्यांचं केलं लोकार्पण. निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडून जबरदस्तीनं आयकर वसुली करणार नसल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात निवेदन. शेअर बाजारात नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीनं. दोन्ही निर्देशांकांनी गाठली ऐतिहासिक उंची. सोन्याच्या दरातही मोठी वाढ. महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण राजस्थान आणि उत्तर कर्नाटकात 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट येण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांची लढत. मुंबईची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.